श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परीपाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध पाहतो आहोत, दशक दुसरा समास नवमा घेणार आहोत। मागच्या समासात समर्थ सांगून गेले, ऐसी हे सद्विद्या बरवी सर्वत्रांपाशी असावी परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अलत्य रूप, महत्वाची ओळी आहे। आणि त्याच्यानंतर पुढचा समास जो घेतलेला आहे तो विरक्त लक्षणांचा समास घेतलेला आहे। वस्तुतः हे गुण सर्वांपाशी थोड्याफार प्रमाणात असावेत, परंतु इथं जो विरक्त पुरुष त्याचं वर्णन समर्थाने केलेलं आहे, हा नुसता संसारातल्या अशाश्वतेबद्दल, या संसारामध्ये कुठलीही गोष्ट शाश्वत नाही हे लक्षात आल्यामुळे जे वैराग्य प्राप्त होतं आणि तो एकांतात जाऊन राहतो, असा विरक्त पुरुष इथं अभिप्रेत नाही आहे। तर ज्याला हे सगळं ज्ञान लक्षात आलेलं आहे, साधनेने त्याने अनुभव घेतलेला आहे आणि असा पूर्ण झालेला महापुरुष केवळ एकांतात न राहता इतर मंडळींनाही त्या मार्गाची ओळख करून द्यावी, त्या मार्गावरून चाललेला दाखवावं, शिकवावं आणि जीव खऱ्या अर्थाने कृतार्थ होऊन जावा यासाठी काय करावं, आणि पर्यायाने प्रत्येक जीवाची कृतार्थता असते, त्याच्या जोडीनं समाजही तसा बनत असतो, देशही तसा बनत असतो। त्यामुळे देशाचा विचार करणारे, समाजाचा विचार करणारे समर्थांसके महापुरुष ही लक्षणं मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगतायत की ज्या योगे वाचणाराने ती लक्षणं अंगी बाणवावी। म्हणून इथं विरक्त लक्षणं सांगताना देखील प्रत्येक लक्षण महत्वाचं आहे ते आपण लक्षात घेऊया, डोळ्यासमोर समर्थांसारखा महापुरुष ठेवूया आणि ही लक्षणं त्यांना कशी लागतात ते बघूया। किंवा जी जी मंडळी अशी पूर्ण बोधावर गेली आणि लोकांकरता काम करत आहेत ते आपण डोळ्यासमोर ठेवा। इथं समर्थ म्हणतात, ऐका विरक्तांची लक्षणे की विरक्ते असावे कोण्या गुणे। विरक्त कुणाला म्हणायचं? नुसते भगवे कपडे घातले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, टिळा माळा केल्या आणि कुठतरी जाऊन अरण्यात कसं तरी खातोय, कसं तरी वागतोय, कुठतरी बसतोय, म्हणजे त्याला विरक्त म्हणायचं नाहीये। अंतःकरणातून विरक्ती अपेक्षित आहे आणि ती ही बोधानी आलेली विरक्ती पाहिजे आहे। नाही तर राग रागे निघोने गेला तेथे भांड भांडोची गेला असं उपयोगी नाही आहे। तो ज्ञान समजून निघून गेला, ज्ञान झालं पाहिजे आणि मग लोकांच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते करण्याची, राष्ट्र प्रपंच जसा समर्थाने केला अशा तऱ्हेचं थोडंफार काम करावं म्हणून जो करत असतो तो। असे गुण असल्यानंतर काय होतं? जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगी असे। समर्थ म्हणतात हे गुण आले किंवा अशी विरक्तीची ही लक्षणं दिसली म्हणजे त्याच्यामध्ये योग्याचं सामर्थ्य बांधतं। योगी ह्याचा अर्थ देखील आपण नीट लक्षात घेऊया। एखादी व्यक्ती ध्यानाला बसायला लागली म्हणजे लगेच ती योगी होत नाही, ती योगाची साधना करायला लागलेली आहे। शाळेमध्ये एखाद्या मुलाला घातलं म्हणजे अजून तो पूर्ण झालेला नाही, आत्ता कुठं धुळाक्षर गमभन काढायला लागलेला आहे। एखाद्या मुलाने मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली की लोक त्याला डॉक्टर म्हणायला लागतात, तथापि अजून तो डॉक्टर झालेलाच नसतो, फक्त आत्ता कुठं त्यांनी प्रवेश घेतलेला असतो। तसं योगी ह्याचा अर्थ सुरुवात करणारा योगी, इथपासून ज्याचं जीवशिवाशी ऐक्य साधलेलं आहे असा योगी महापुरुष। इथपर्यंत अनेक अंगाने योगी हा शब्द वापरला जातो। इथं पुन्हा समर्थ म्हणतात, जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे करता महिमा चढे विरक्तांची। ह्या विरक्ताची सत्कीर्ती वाढते। रावणाची देखील कीर्ती झाली पण ती अपकीर्ती होती, सत्कीर्ती नव्हती। आज देखील वर्तमानपत्रात अनेकांचे फोटो छापून येतात, नावं येतात, ती सत्कीर्ती नसते अपकीर्ती असते। गुन्हेगारांचे देखील फोटो येतात आणि येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवे असं म्हणणारी मंडळी पुष्कळ वेळा फोटो छापून यावेत म्हणून काही काही गोष्टी करत असतात, असं इथं अभिप्रेत नाही, सत्कीर्ती पाहिजे आहे। आणि जेणे सार्थकता घडे, ज्या गोष्टीमुळे जीवनाचं सार्थक होतं आणि विरक्ताला महिमा चढे, मोठेपण सहज प्राप्त होतो। पण मोठेपण प्राप्त व्हावं म्हणून काही करायचं नसतं, त्याच्या करण्याने मोठेपणा लोक त्याला देत असतात। आणि ते लोक मोठेपणा देत असताना देखील त्या मोठेपणाचं आपल्याला कुठेही स्पर्श होऊ न देणं याविषयी सावधपणा बाळगणारा असा तो विरक्त पुरुष असतो. म्हणजे या दोन्ही मधला फरक फार आपण लक्षात घेतला पाहिजे. आणखीन काय होतं, जेणे परमार्थ फावे. परमार्थ फावला पाहिजे, समजला पाहिजे, आवडला पाहिजे, त्या मार्गानं जावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी परमार्थाचं नेमकं ग्रहण झालं पाहिजे, त्याच्यासाठी काय वाचावं ते कळलं पाहिजे. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्यासारखे जे ग्रंथ आहेत ते शुद्ध परमार्थ सांगतात, काय करायला पाहिजे ते सांगतात, आपण कुठं आहोत त्याची जाणीव करून देतात, आपल्याला कुठं पोहोचायचं आहे तेही सांगतात, आणि त्यासाठी मार्ग कोणता आहे, त्याच्यात अडचणी काय येणार आहेत, पथ्य कोणती पाळली पाहिजे, हे सर्व गोष्टी सांगतात. जेणे परमार्थ फावे, जेणे आनंद हेलावे. प्रत्येकाचं स्वरूप मुळात आनंद रूप आहे, पण झाकोळलं गेलेलं आहे. तो आनंद त्याला प्राप्त झाला पाहिजे आणि तो दिवसेदिवस वर्धिष्णू झाला पाहिजे. जेणे आनंद हेलावे, जेणे विरक्ती दुणावे विवेके सहित. समर्थाने पुन्हा पुन्हा भर याच्यावर दिलाय की नुसती विरक्ती उपयोगी नाही, विवेकासहित वैराग्य पाहिजे. आणि नुसता विवेक उपयोगी नाही, नाहीतर आराम खुर्चीवर सोफ्यावर पडलेले आहेत आणि आत्मानात्म विवेक करताय असं कोण उपयोग होणार नाहीये. पुष्कळ मंडळी अशी म्हणणारी आहे, काही संप्रदायही असं आहे की साधना कशाला करायला पाहिजे, आपण मुळात तेच आहोत. पण मुळात ते आहात हे खरं आहे, पण तो बोध आता तुम्हाला नाही आहे. तसं मग ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, साधने जे साधावे, किंवा समर्थही म्हणतात साधने जे साधावे ते आपणची स्वभावे, ते साधनेच्या नावे शून्याकार. साधनेनी जे साध्य करून घ्यायचं आहे ते आपणच आहोत. हो आहोत आपण, बरोबर आहे, परंतु तो बोध नाही आहे, तो अनुभव नाही आहे. जर तसा अनुभव असता तर आज जे तुमचं वर्तन आहे असं वर्तन दिसलं नसतं. बोध झालेल्या व्यक्तीचं वर्तन आणि बोध नसलेल्या व्यक्तीचं वर्तन, अविद्या ज्याच्या जवळ आहे त्याचं वर्तन, या दोन्हीमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. त्यामुळे साधना सोडायची नाहीये तर साधना करायची आहे. परमार्थ फावे, आनंद हेलावे, आणि जेणे विरक्ती दुणावे. मुळात विरक्ती पाहिजे, आणि विवेकासहित जर विरक्ती आली तर दिवसेदिवस विरक्ती दुणावत जाते, वर्धिष्णू होत जाते, आणि इतका तो अलिप्त अलिप्त होत जातो. देहात असतानाच अलिप्त, संसारात असतानाच संसारातून वेगळा. देहीच विदेही भोगू दशा असं म्हटलेलं आहे. विदेहावस्थेत तो असतो, जीवनमुक्त अवस्थेत तो आवरत असतो. दिसताना चार लोकांसारखाच दिसतो, चार लोकांसारखाच वागतो बोलतो, त्यांच्या पातळीवरून वागतो बोलतो. त्याचं कारण तो ज्या बोधावर असतो त्या बोधावर तो बोलायला वागायला गेला तर सामान्य माणसाला ते कळत नाही, त्याचं आकलन होत नाही. आणि त्यांना जर का त्या मार्गावर किंवा उंच स्थानी न्यायचं असेल तर तसं लहान मुलाच्या चालीने चालावे असं समर्थ म्हणतात. त्यांच्या चालीनं चालावं लागतं, त्याच्यासाठी वाकावं लागतं, त्याचं बोट धरावं लागतं. तसं सामान्य लोकांच्या पातळीवर येऊन त्यांना वर न्यावं लागतं. पण पातळीवर येतानाही सावधपणा आवश्यक असतो. जेणे सुख उचंबळे. सुख आत्मसुख, विषयातलं सुख नव्हे, आत्मसुख उचंबळत आहे, क्षणोक्षणी वाढतंय. आतून त्या सुखाची आनंदाची कारण जी फुटतंय, कधी ते दुःख किंवा ते सुख जे आहे, आनंद जो आहे तो कशानेही कमी होत नाही. कोणतीही आपत्ती आलेली असली तरी त्या आनंदाला कोणत्याही तऱ्हेनं उणेपणा येत नाही. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम असं जसं समर्थ भगवंतानी म्हटलंय की सागराला जसं आटणं नाही किंवा पूर येणं नाही, भरती ओहोटी आहे पण आटणं आणि पूर येणं नाही, तसं या महापुरुषाला कोणत्याही कारणाने त्याचा आनंद संपला असो. जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या ओळे. सद्विद्या जी आहे ती त्याला वश होते, सद्विद्या सहजच त्याला अनुकूल होते. आणि भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित, आणि मोक्षासहित भाग्यश्री प्रबळ होते. भाग्य याचा अर्थ इथं देखील ऐहिक भाग्य नव्हे तर संतांच्या दृष्टीनं भाग्य असं आहे भगवंताची भेट, भगवंताचा प्रसाद. ध्यानात रंगण आहे, नामात रंगण आहे, कोणत्याही विषयाकडे इंद्रिय वळतच नाहीयेत. आवश्यक तेवढे आवश्यकतेच विषय सेवन करतायत, शरीर धारणे पुरते. कुठल्याही मोहात सापडत नाहीये, कोणतंही वातावरण आजूबाजूला असो त्याच्यात सापडत नाहीये, पूर्ण विरक्त आहे. हे भाग्य आहे. अनेक मंडळींच्या अंतःकरणात संत जाऊन बसलेले आहेत, हे भाग्य आहे. ते देहानी असताना त्यांचे अगणित हाल झालेले आहेत. खायलाही अन्न नाही अशी परिस्थिती होती. आता त्यांच्यावर सोन्याचे मुकुट चढवले जात आहे, भरझरी वस्त्र घातली जात आहे. हे सगळे जे आहे हे पाठीमागून होत आहे. पण संतांच्या वाट्याला बहुधा असंच येतं की जेव्हा ते असतात तेव्हा त्यांना ओळखणारी मंडळी कोणी नसतात, फार क्वचित असतात. आणि क्वचित जे कोणी असतात त्याला मानणारा समाज नसतो. आणि ते गेल्यानंतर मग पाठीमागं त्यांच्या पालख्या मिरवल्या जातात, त्यांचं गुणवर्णन केलं जातं. पण तथापि ते गुण आपल्यात घ्यायचे आहेत ह्याविषयी मात्र अज्ञान असतं. भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित, मोक्षही आहे आणि हे सगळं भाग्य आहे. मनोरथ पूर्ण होती, मनोरथ नसतातच मुळे. आणि जर मनोरथ असले तर ते दुसऱ्याच्या कल्याणाचे असतात, स्वतःसाठी काहीच त्यांना मागायचं नसतं. स्वार्थाची कोणतीच दृष्टी नसल्यामुळे मनोरथ जर असतील तर हेच असतात की जसं समर्थांनी म्हटलं, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं त्या आपण आनंदवन भुवन निर्माण करायचं आहे. जिकडे तिकडे आनंदच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं सुखाची देणी घेणी मंदावू लागती. ज्या ठिकाणी गेलं असतं सुखच सुख आहे, कुणी कोणाला द्यायचं आहे. सगळे म्हणतात आम्ही सुख आहे, उदंड सुख आहे आमच्याकडे. ही स्थिती आणता येते, त्याला ऐहिक वैभव काहीही लागत नाही. पारमार्थिक गुण दैवी संपत्ती ही जर मिळवली तर सुखाचं साम्राज्य सगळीकडे पसरू शकत. असे जे मनोरथ आहेत हे पूर्ण होतील. सकळ कामना पुरती, जर चांगल्या काही कामना असली तर भगवंत पुरवतो. जसं एखादा मूल असेल, एकुलता एक मूल असेल आई वडिलांचं, तर त्या मुलाने चांगल्या काही गोष्टी मागितल्या तर आई वडील आनंदाने देतात. वेडोवाकडं काही मागितलं तर विरोध करतात. आता तर सगळं वातावरणच बिघडलेलं आहे. आई वडील काय देतील, मुलगा काय मागेल सांगता येत नाही. पण सामान्यतः आपण हे जे बोलतोय ते ज्यांच्यावर चांगले संस्कार झाले आहेत, अशी जी घरं आहेत, अशी जी कुटुंब आहेत, त्याच्यामध्ये आपण विचार करतो आहे की त्या मुलाने जर चांगल्या मार्गावरच काही मागितलं असेल, काही शिकायचं असेल, तर आई वडील पुरवतात. त्यामुळे सकल कामना पुरती याचा अर्थ भगवंताकडे आपण जर चांगलं काही मागत असू, दुसऱ्याच्या कल्याणासाठी काही मागत असू, तर त्या कामना पूर्ण होतात. मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया, वाणी अशी मधुर मधुर झालेली असते. तो जे बोलतो त्याच्या बोलण्यातून त्याच्या जिभेवर सरस्वती वास्तव्य करत असल्यामुळे तो जे बोलेल ते जगाच्या हितासाठी असत, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत कशासाठी जन्माला येतात, जगाचं कल्याण करण्यासाठी. त्यामुळे सहज बोलणे हित उपदेश असं म्हटलंय. त्यांचं सहज बोलणं असतं, त्यांचा सहज विनोद असतो. पण त्या विनोदात सुद्धा ते असं काही बोलून जातात की ते इतराने खरंच ग्रहण करावं, अंतःकरणात साठवावं, त्याचं चिंतन करावं आणि त्याचं आचरण करावं. म्हणून संतांच्या सान्निध्यात एक मिनिट, दोन मिनिट, चार वाक्य काही जरी पडली तरी ते लाख मोलाची असतात. ज्याला कोणाला संतांचं सान्निध्य लाभलं असेल त्याच्यासारखा परमभाग्यवान दुसरा कोणी म्हणता येत नाही. हे लक्षणे श्रवण की जे आणि सदृढ जीवी धरी जे, सगळी लक्षणे जी आहेत ते अंतःकरणात धरा. मग काय होईल, तरी मग विख्यात होई जे भूमंडळी, भूमंडळात तुम्ही विख्यात व्हाल. लक्षात आपण असं घेऊया की काही मंडळी ज्या त्या काळापुरती प्रसिद्धीच्या झोतात असतात. अगदी नटनट्यांपासून जर बघितलं तर त्या त्यावेळेला लोक विचारत असतात. काही कलावंत असतात, प्रसिद्धीच्या झोतात असतात. काही देश सेवा करणारे, समाज सेवा करणारे अशीही मंडळी असतात. त्या त्या काळात त्यांचं खूपच अस्तित्व लोकांना जाणवत असतं. परंतु खरे अमर ते होतात जे भगवंताशी एकरूप होऊन गेले असे संत. हजारो वर्षे झाली, शेकडो वर्षे गेले तरी त्यांच्या प्रतिमा घराघरातून लावल्या जातात, त्यांची पूजा केली जाते, त्यांचं वाङ्मय वाचलं जातं. असं खऱ्या अर्थाने अमरत्व प्राप्त ज्यामुळे होतं अशी लक्षणं आपल्याला ही अंगी बांधून घ्यायला पाहिजेत. आणि म्हणून ते म्हणतात असं जर झालं तर भूमंडळामध्ये विख्यात होईल. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, असा विरक्त पुरुष आहे, काही एका पातळीपर्यंत तो आला आहे, आता त्याला काही कार्य त्याने अपेक्षित आहे, काही समाजासाठी करायचं आहे, अखिल मानव जातीसाठी त्याला काही करायचं आहे, काय त्यांनी करावं असं समर्थांना वाटतं. आणि जे समर्थाने स्वतः केलं म्हणून हा समाज वाचताना समर्थ दृष्टी समोर येतात आपल्या की असे समर्थ होते आणि असं समर्थाने कार्य केलं. पण काय म्हणतात ते, विरक्ते विवेके असावे. संतांचं लक्षणच सांगितलंय, सदा सन्निध विवेक, अखंड त्यांच्या सन्निध विवेक असतो, विवेक जागृत असतो. विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे. अध्यात्माचा लोपच झालेला आहे, आत्म्याचा विचारच कुठं नाहीये. दिवस दिवस आपण बोलत असतो पण कधी आत्मा हा शब्द देखील उच्चारला जात नाही. त्याचं कारण त्याची जाणीवच लोकांना नसते. आणि हे तर त्यांनी सांगितलंय, अशा विरक्त महापुरुषांनी अध्यात्म वाढवावे, या आत्म्याचा परिचय करून द्यावा, त्याची लक्षणं सांगावी. जो विलक्षण आहे, ज्याला लक्षणच नाही तरी देखील त्याची काही लक्षणं आहेत ती आपण सांगावी, त्याच्याबद्दलची ओढ आकर्षण लोकांच्या मनात निर्माण करून द्यावं. की जे मिळालं असता दुसरं काही मिळवायचं राहत नाही. जे जाणतल्यावर होते जाणण्याची नाही, जे जाणलं असता दुसरं काहीही ह्या जगात जाणण्याजोगं राहत नाही. मग कन्याकुमारीला जाऊया का, हिमालयात जाऊया का, किंवा आणखी कुठं कुठं फिरूया का, ह्या धार्मिक स्थळाला भेटी द्यायच्या, त्या धार्मिक स्थळाला भेटी द्यायच्या, कुठंही जावं असं त्या जीवाला वाटत नाही. पण जीव म्हणतो, हे सगळे हिंडून जे काही मिळवायचं असं तुम्ही म्हणता ते मला प्राप्त झालंय, मी माझ्याच ठिकाणी तृप्त आहे, शांत आहे, कुठेही जायचं नाही. सर्व जो जो काय आनंद म्हणता माझ्याच जवळ त्याचा संग्रह आहे. मग असं झालेलं असल्यामुळे त्यांनी स्वतः तर पूर्ण व्हायचंय, आणि हे जी स्थिती आहे इतरांनाही प्राप्त व्हावी म्हणून अध्यात्म वाढवावे. विरक्त धारिष्ट धरावे मन विषयी, दमन विषयी धारिष्ट. दमन इंद्रियांचं दमन, डोळे कान नाक जीभ सगळी जे आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, पाय आपले उभीच आहेत म्हणून फिरत राहतात माणसं. कुठे गेला होता, चक्कर टाकायला गेलो होतो, स्वतःला चक्कर येईपर्यंत आणि दुसऱ्याला येईपर्यंत चक्कर टाकत राहतात. पण चक्कर टाकण्याजोगं काही नाही, आज सगळं आहे लक्षात येत नाही. म्हणून ह्या इंद्रियांचं दमन करायला देखील धारिष्ट लागतं. समोर उदंड पदार्थ ठेवलेले असले तरी आपल्याला ते ग्रहण करायचे नाहीत, आपल्या साधनेला ते व्यत्यय करणारे आहेत असं लक्षात आल्यानंतर सहज त्याच्याकडे पाठ फिरवता यावी. जे ऐकायचं नाहीये ते ऐकायचंच नाहीये, जे पाहायचं नाहीये ते पाहायचं नाही, खायचं नाही ते खायचं नाही. अवाच्य ते टाळी जीभची गा, अवाच्य आहे ना ती जीभ सहजच टाळते. ह्याच्यासाठी धारिष्ट लागतं, तेही पाहिजे. विरक्ते राखावे साधन, जी साधनं आपण करतो आहोत ती राखली पाहिजे. आज कंटाळाला उद्या कंटाळाला चालणार नाही. आज पाहुणे आले म्हणून ध्यानालाच बसलो नाही, उद्या आणि कुठेतरी लग्नाला जायचं असलं म्हणून ध्यान चुकलं, ज्ञानेश्वरी चुकली, चालणार नाही. आपल्या साधनेच्या विषयीची निष्ठा, परमनिष्ठा पाहिजे की त्यावेळेला ते व्हायलाच पाहिजे, ते धरून मग बाकीच्या गोष्टी. विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन. म्हणजे आपण तर भजन करायचंच आहे पण इतरांनाही भजन मार्गाला लावायचं आहे. भजन मार्गाला ह्याचा अर्थ टाळ मृदुंग घेऊन पेटी तबला ह्याच्यावर जे भजन चालतं ते भजन इथं अभिप्रेत नाहीये. ते करावं परंतु ते गौणत्वानी आहे आणि ते देखील खऱ्या अर्थानं भगवंतासाठी भजन होत आहे का त्याच्या पाठीमागे दुसरा काही हेतू आहे याच्याविषयी स्वतःलाच प्रश्न विचारावा. इथं जे भजन आहे ते जीवानी शिवाला भेटायचं, अखंड हे जे आहे त्या अहम सहा मध्ये लीन व्हायचंय. सहा अहम, अहम सहा असं जे काही भजन आहे ह्याला तीर्थयात्रा असंही म्हटलंय. इकडं तिकडं न फिरता जीवाची तीर्थयात्रा जी आहे ती ह्या मार्गाने या ठिकाणी जायचंय असं जे सोहम भजन आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणत असं, चला आता आपण भजन करूया, याचा अर्थ सोहम भजनाला बसूया. म्हणून सोहम भजन करावं. विरक्त विशेष ब्रह्मज्ञान प्रगट व्हावे, ब्रह्मज्ञान प्रगट व्हावे. ते प्रगट करण्यासाठी स्वतःजवळ पहिल्यांदा असावं लागतं. जसं एखाद्याने म्हटलं मी दानधर्म करणार आहे, तर पहिल्यांदा खिशात आहे का पहा काही तर तू दानधर्म करणार. तसं ब्रह्मज्ञान दुसऱ्याला प्रगट करत असताना ब्रह्मज्ञानाच्या साठी प्रवचन करतायत, कीर्तन करतायत, लोकांना ते ज्ञान द्यावं, त्याच्या आधी आपल्याला ज्ञान झालंय का, त्या ब्रह्माचा स्पर्श झालाय का. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, ब्रह्म संस्पर्शज सुख. ब्रह्माचा संस्पर्श त्या जीवाला झाल्यामुळे मिळणार जे सुख आहे ते सुखाचा कण जरी एखादा क्षण जरी ज्याला मिळाला असेल तर त्याला त्या ब्रह्माचा परिचय होतो. सर्वच्या सर्व ब्रह्म आकलन व्हायला पाहिजे असं नाहीये. तहान लागली असली तर सगळी नदी प्यायचं कारण नाही आहे. आपल्या पुरतं एक भांडभर पाणी मिळालं तर आपली तहान भागते. तसं त्या ब्रह्माचा स्पर्श जर त्या जीवाला झाला तर तो जीव उधळून जातो, ब्रह्मस्वरूप होतो. आणि असा ब्रह्मस्वरूप जो झालेला आहे त्यांनी ते ब्रह्मज्ञान दुसऱ्याला प्रगट करायचं आहे. त्याचा ते अनुभवाचं असल्यामुळे त्याला प्रगट करायला अवघड नाही. पण ज्याला ब्रह्माची ओळखच नाही तो शब्दाच्या पातळीवर त्या ब्रह्माचा अनुभव दुसऱ्याला कसा काय देणार. इथं ते म्हणतायत ब्रह्मज्ञान विशेष आहे ते प्रगट व्हावे. विरक्ते भक्ती वाढवावी, वाढवायला पहिल्यांदा भक्ती पाहिजे. आणि भक्तीची देखील क्रिया नकोय नुसती, थोडी असावी. भक्तीच्या क्रियेनीच पुढे मग क्रियारहित भक्ती, जे ज्ञानोत्तर भक्ती, म्हणजे त्याची प्रत्येक क्रियाच भक्तीची होती. मग तो कोणतेही कर्म करत असो पहिल्यांदा भक्तीची क्रिया करायची आहे. पण काही मंडळी भक्तीची क्रिया 5-50 वर्ष झाली तरी भक्तीची क्रियाच करत राहतात, भक्ती होतच नाही. त्याचा अर्थ कुठेतरी साधनेमध्ये गफलत आहे. कुठेतरी सद्गुरु नेमके भेटलेले नाही आहेत का? भेटले तरी त्यांनी काय सांगितलं ते ग्रहण झालेलं नाही आहे. ग्रहण जर झालं तर हातून घडतं, पण ग्रहणच बहुधा होत नाही आणि त्यामुळे गोंधळ होतो. किंवा सद्गुरूच खऱ्या अर्थाने भेटत नाहीत आणि त्यामुळेही मार्ग कळत नाही. पण तो जर कळला असेल तर भक्ती म्हणजे नेमकं काय आहे, काय काय करायला पाहिजे हे त्या साधकाला लक्षात येतं आणि त्याप्रमाणे त्याचं काम सुरू होतं. तर पुढे आणखी काय काय व्हायला पाहिजे तेही आपण या समासात बघणार आहोत. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.